नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम या सब्जेक्ट मधला सॉर्टिंग हा टॉपिक. सॉर्टिंग म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, पण कम्प्युटर सायन्समध्ये सॉर्टिंग म्हणजे काय असतं हे आपण जाणून घेणार आहोत. कम्प्युटर सायन्समध्ये कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे टूल वापरलं जातं ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं टूल म्हणजे सॉर्टिंग. आणि हे जे टूलचा यूज केला जातो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, त्यामुळे अल्गोरिदमची एफिशियन्सी वाढत जाते. सॉर्टिंग बरोबरच अजून एक टूल यूज केलं जातं, ते म्हणजे सर्चिंग. पण आज आपण सॉर्टिंग बद्दलच माहिती बघणार आहोत आणि इन्सर्शन सॉर्ट या सॉर्टिंग अल्गोरिदमचीही माहिती आज आपण बघणार आहोत. तर सॉर्टिंग म्हणजे काय याची डेफिनेशन बघूया. Sorting is the process of arranging items in some sequence and or in different sets. कोणतेही आयटम्स, कोणतेही ऑब्जेक्ट, डेटा किंवा इन्फॉर्मेशन एका सिक्वेन्समध्ये अरेंज करणं म्हणजे सॉर्टिंग असतं. मग ती अरेंजमेंट असेंडिंग ऑर्डरमध्ये असू शकते किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्येही असू शकते. पण त्याला एक प्रॉपर अरेंजमेंट करणं त्या आयटम्सची म्हणजे सॉर्टिंग. कम्प्युटर सायन्समधलं एक एक्झाम्पल म्हणजे काही लिस्ट ऑफ डेटा आहे जो सॉर्टेड ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायचा आहे. याचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. जर आपल्याकडे लिस्ट आहे काही नावांची आणि त्या लिस्टला आपल्याला सॉर्ट करायचं आहे, तर ते सॉर्टिंग आपण एकतर लास्ट नेम म्हणजे सरनेमने सॉर्ट करू शकतो, ज्याला आपण अल्फाबेटिकल सॉर्टिंग असं म्हणतो. तर या केसमध्ये आपण काय करतो की दोन जे आयटम्स असतात म्हणजे कोणत्याही दोन ज्या एंट्रीज असतात त्यांना आपण कम्पेअर करतो, आणि जी एंट्री छोटी असेल, लहान असेल, तिला आपण वरती शिफ्ट करतो म्हणजे त्यांना सॉर्ट करतो. तर त्याला म्हटलं जातं सॉर्ट ऑर्डर. तर असे बरेचसे सॉर्ट ऑर्डर्स असतात की ती लिस्ट आपण सॉर्ट करू शकतो. पण ऍप्लिकेशन कोणतं आहे अकॉर्डिंग टू दॅट ऍप्लिकेशन आपण ती कोणती ऑर्डर आपल्याला पाहिजे आहे ती लिस्ट सॉर्ट करण्यासाठी ते डिसाइड करू शकतो. आपण सॉर्ट करू शकतो आयडी नंबरवरून किंवा एज, हाईट, वेट, बर्थ डेट अशा अनेक ऑर्डर्स असतात ज्यावरून आपण आपली लिस्ट सॉर्ट करू शकतो. आणि आपण हे जे लिस्टचं सॉर्टिंग बघितलं हे एक जस्ट एक्झाम्पल आहे ज्यात आपण सॉर्टिंग म्हणजे काय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल यासाठी घेतलं होतं. पण असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत कम्प्युटर सायन्समध्ये जिथे आपल्याला सॉर्टिंग करणं खूप गरजेचं असतं. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पहिली जी स्टेप असते ती असते सॉर्टिंग. आणि एकदा का आपली लिस्ट सॉर्ट झाली तर आपला प्रॉब्लेम इझी होऊन जातो. तर आपण बघितलं सॉर्टिंग हे ऑर्डरिंग किंवा अरेंजमेंट असते काही डेटा आयटम्सची, ती आपण इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग म्हणजेच असेंडिंग आणि डिसेंडिंग अशीही करू शकतो. आणि आपण बघितलं की सॉर्ट करण्यासाठी काही सॉर्ट ऑर्डर्स असतात, म्हणजे आपण सॉर्टिंग करू शकतो नेमने, नंबर, रेकॉर्ड्स, बर्थ डेट, आयडी नंबर असे कशानेही आपण आपला डेटा एका सॉर्टेड ऑर्डरमध्ये अरेंज करू शकतो. सॉर्टिंगचं अजून एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. सपोज तुम्हाला तुमच्या मित्राचा टेलिफोन नंबर सर्च करायचा आहे आणि तो तुम्ही सर्च करणार आहात टेलिफोन डिक्शनरीमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेलच की जी टेलिफोन डिक्शनरी असते ती अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असते, त्यामुळे तुम्हाला ज्या मित्राचा नंबर फाइंड आउट करायचा आहे तुम्ही त्याचे नाव किंवा सरनेम याच्यावरून त्याचा नंबर इझिली फाइंड आउट करू शकता, कारण ती डिक्शनरी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सॉर्ट केलेली असते. यामुळे तुमचा सर्च करण्याचा टाइम कमी होतो. पण जर ही डिक्शनरी सॉर्टेड ऑर्डरमध्ये नसती तर काय झालं असतं? तर आपल्याला प्रत्येक रेकॉर्ड, प्रत्येक नाव बघत राहावं लागलं असतं. जोपर्यंत तुम्हाला तो नंबर सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक नाव तुम्हाला बघत जावं लागलं असतं. आणि यात किती टाइम गेला असता हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेलच. त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आधी पहिली स्टेप जी असते ती म्हणजे सॉर्टिंग. सॉर्ट केल्यानंतरच आपला प्रॉब्लेम थोडा इझी होतो. तर यावरून तुम्हाला सॉर्टिंग म्हणजे काय हे अगदी क्लिअर झालं असेल, किंवा सॉर्टिंग हे आपल्याला किती गरजेचं असतं हेही लक्षात आलं असेल. आणि सॉर्टेड डेटा जो असतो त्यामुळे आपली सर्चिंगची जी एफिशियन्सी असते ती वाढते. म्हणजेच आपल्याला कोणताही डेटा, कोणतंही नाव सर्च करण्यासाठी लागणारा टाइम हा खूप कमी असतो. तर सॉर्टिंगचा हा एक खूप मोठा अडवांटेज असतो की आपण कोणतीही इन्फॉर्मेशन एका मिनिंगफुल ऑर्डरमध्ये अरेंज करू शकतो. त्याचप्रमाणे अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत सॉर्टिंगचे. जसं आपण बघितलं की फोन बुक, यामध्ये आपण इझिली कोणाचाही नंबर सर्च करू शकतो कारण ते फोन बुक्स म्हणजे ती डिक्शनरी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सॉर्ट केलेली असते. त्याचप्रमाणे काही व्हिडिओ स्टोअर्स जे असतात त्यात डीव्हीडी ह्या सॉर्ट करून ठेवलेल्या असतात, म्हणजे त्यांची कॅटेगरी केलेली असते. काही कॉमेडीच्या डीव्हीडीज एका शेल्फमध्ये असतात, ड्रामा किंवा असे बरेचसे ज्या डीव्हीडीज असतात त्यांना कॅटेगराईज करून वेगळ्या वेगळ्या शेल्फमध्ये अरेंज केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला जे मेल येतात, ईमेल्स येतात, हे ईमेल्स देखील सॉर्ट केलेले असतात. आपण कधी असा विचार केलेला नसतो की हे सॉर्टिंग जी टेक्निक आहे ईमेल्समध्येही यूज केली जाते. तर ईमेल्स हे डेटवाईज सॉर्ट केलेले असतात. त्यामुळे काय होतं की जे नवीन आपल्याला ईमेल्स आलेले असतात त्यांना आपल्याला रिस्पॉन्ड करायला किंवा रीड करायला इझी होतं. तर हे आपण बघितलं सॉर्टिंग आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. तर सॉर्टिंग म्हणजे कोणत्याही एका सिक्वेन्समध्ये, म्हणजे एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग अशा ऑर्डरमध्ये डेटाला सॉर्ट करायचं, हे म्हणजे सॉर्टिंग. आणि या सॉर्टिंगचे बरेचसे अल्गोरिदम्स आहेत. सॉर्टिंग अल्गोरिदम बऱ्याचशा टाईप्सचे आहेत, जसे बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट, मर्ज सॉर्ट, असे बरेचसे अल्गोरिदम्स आहेत. आणि ह्या अल्गोरिदम्सपैकी आज आपण इन्सर्शन सॉर्ट याची माहिती बघणार आहोत. तर इन्सर्शन सॉर्टची मेन आयडिया काय असते हे आपण बघूया. आपला जो डेटा असतो ज्याला आपल्याला सॉर्ट करायचा आहे त्यामधले पहिले दोन जे एलिमेंट्स असतात त्यांना आधी कन्सिडर केलं जातं. आणि जर त्यांचे ऑर्डरिंग प्रॉपर असेल तर ते एलिमेंट सॉर्ट करण्याची गरज नसते. पण जर पहिला एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंटपेक्षा मोठा असेल तर आपल्याला त्यांची पोझिशन स्वॅप करावी लागते. त्यानंतर आपण तिसरा एलिमेंट कन्सिडर करतो. त्या तिसऱ्या एलिमेंटलाही आधीचे दोन जे सॉर्टेड एलिमेंट्स असतात त्यांच्याशी कम्पेअर केलं जातं आणि मग त्या तिसऱ्या एलिमेंटला त्याच्या प्रॉपर पोझिशनवर इन्सर्ट केलं जातं. त्यानंतर चौथा एलिमेंट कन्सिडर केला जातो. अशा प्रकारे एक एक एलिमेंट कन्सिडर करून ती लिस्ट किंवा तो ॲरे सॉर्ट केला जातो. ही मेन आयडिया असते इन्सर्शन सॉर्टची. हा अल्गोरिदम कोणालाच अननोन नसेल, म्हणजे ज्यांना प्लेइंग कार्ड्स बद्दल माहिती असते त्यांना इन्सर्शन सॉर्ट बद्दलची माहिती ही थोड्याफार प्रमाणात असतेच. आपण याचं एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्लेइंग कार्ड्स आणि इन्सर्शन सॉर्ट हे कशा प्रकारे सारखे आहेत. तर या प्लेइंग कार्डच्या गेममध्ये प्रत्येक प्लेयरला 13 कार्ड्स दिले जातात आणि ते कार्ड्स त्या प्रत्येक प्लेयरला एका सॉर्टेड ऑर्डरमध्ये त्याच्या हातात अरेंज करून ठेवावे लागतात. तर त्यावेळेस प्रत्येक प्लेयर काय करतो, त्याच्या हातातले कार्ड्स बघतो, त्यानंतर तो पहिले दोन कार्ड्स कम्पेअर करतो आणि त्यांना सॉर्ट करून एका प्रॉपर पोझिशनमध्ये ठेवतो. सपोज पहिले दोन कार्ड्स 9 आणि 8 असे असतील तर प्लेयरला त्या दोन कार्ड्सची कम्पॅरिझन करून त्यांची पोझिशन इंटरचेंज करावी लागते, कारण 8 हा 9 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला ते कार्ड 9 आधी अरेंज करावं लागतं. तर हे दोन कार्ड्स स्वॅप करून ऑर्डरमध्ये प्लेस केले गेले. आता त्यानंतर तिसरं जे कार्ड असतं ते बघायचं. सपोज ते कार्ड जर 10 नंबरचं असेल तर तो त्याच्या प्रॉपर पोझिशनला आहे, पण ते कार्ड जर 2 नंबरचं असेल तर त्या प्लेयरला ते कार्ड त्याच्या प्रॉपर पोझिशनला परत ठेवावं लागणार आहे. मग या ठिकाणी त्याला कंपॅरिझन करावं लागेल 8 आणि 9 शी, आणि 8 आणि 9 हे दोन्ही नंबर्स 2 पेक्षा मोठे आहेत, त्यामुळे दोन नंबरचं जे कार्ड आहे ते फर्स्ट पोझिशनला येईल, त्यानंतर 8 आणि 9 असे त्याला अरेंज करावे लागतील. आणि अशी ही प्रोसेस, सेम प्रोसेस रिपीट केल्यानंतर सगळ्यात शेवटी जे कार्ड्स असतात ते एका सॉर्टेड ऑर्डरमध्ये अरेंज केलेले असतात. स्लाइड नंबर 4 वर तुम्हाला कार्ड्स सॉर्ट केल्यानंतर कसे दिसतात हे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक प्लेयर आपले कार्ड्स एका ऑर्डरमध्ये सॉर्ट करत असतो. तर या अल्गोरिदम मध्ये काय केलं जातं, लेफ्ट पार्ट जो असतो ऍरेचा तो सॉर्टेड पार्ट असतो आणि राईट साइडचा पार्ट जो असतो तो अनसॉर्टेड असतो. तर अनसॉर्टेड पार्ट मधून एक एक एलिमेंट सिलेक्ट करून तो सॉर्टेड पार्ट मध्ये त्याच्या प्रॉपर पोझिशनवर ठेवला जातो आणि त्यामुळेच या प्रोसेसला इन्सर्शन असं म्हटलं जातं आणि या सॉर्टला इन्सर्शन सॉर्ट असं म्हणतात. इन्सर्शन सॉर्ट साठी आपण कार्ड्सचं अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. आपल्याकडे काही कार्ड्स आहेत, आपल्या हातात काही कार्ड्स आहेत आणि या कार्ड्सला आपल्याला एका इन्क्रीझिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. ते कार्ड्स कोणते आहेत हे दिलेलं आहे स्लाइड नंबर 5 वर. सगळ्यात आधी आपण ते कार्ड्स आपल्या लेफ्ट हँड मध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर लेफ्ट हँड मधून एक एक कार्ड आपण सिलेक्ट करून राईट हँड मध्ये घेणार आहोत आणि राईट हँड मध्ये जेही कार्ड्स असतील ते एका सॉर्टेड ऑर्डर मध्ये असतील असं आपण करणार आहोत. म्हणजे लेफ्ट हँड मध्ये जे कार्ड्स आहेत ते अनसॉर्टेड ऑर्डर मध्ये आहेत आणि त्यानंतर आपण एक एक कार्ड सिलेक्ट करून राईट हँड मध्ये आणणार आहोत जे त्याच्या प्रॉपर सिक्वेन्स मध्ये असणार आहेत. तर आपले लेफ्ट हँड मधले जे कार्ड्स आहेत ते म्हणजे 9, 3, 6 आणि 7 हे आहेत. तर सगळ्यात आधी आपण पहिलं कार्ड सिलेक्ट करणार आहोत, ते आहे 9. स्लाइड नंबर 7 वर तुम्ही बघू शकता आहात की लेफ्ट हँड मध्ये आपले जे कार्ड्स होते त्या कार्ड्स मधून आपण सगळ्यात पहिलं कार्ड जे आहे 9 हे सिलेक्ट केलं आणि ते राईट हँड साइडला आपण शिफ्ट केलं. आणि अजून तरी राईट हँड साइडला कोणतंही कार्ड नाहीये, त्यामुळे 9 म्हणजे हे जे कार्ड आहे ते डिरेक्टली राईट हँड साइडला आपल्याला ठेवता येईल, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन किंवा स्वॅपिंगची गरज पडणार नाही. कारण अनसॉर्टेड पार्ट मध्ये जर एकच एलिमेंट असेल तर तो नेहमी सॉर्टेडच असतो. त्यानंतर आपण सेकंड जे कार्ड आहे ते म्हणजे 3 हे सिलेक्ट करणार आहोत. ते तुम्हाला दाखवलेलं आहे स्लाइड नंबर 8 वर. ते कार्ड आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्याला आपल्याला राईट हँड साइडला शिफ्ट करायचं आहे. तर आधी आपण जे कार्ड राईट हँड मध्ये ठेवलेलं आहे ते म्हणजे 9 आणि आता आपण ठेवणार आहोत 3. तर या ठिकाणी आपल्याला 9 आणि 3 हे दोन्ही कार्ड्स कम्पेअर करावे लागतील आणि 3 हा 9 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला तो 9 च्या आधी अरेंज करावा लागणार आहे. जे तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 8 वर खालच्या डायग्राम मध्ये. त्यानंतर आपण पुढचं कार्ड सिलेक्ट करणार आहोत जे आहे 6. स्लाइड नंबर 9 वर तुम्ही बघू शकता की 6 नंबरचं कार्ड आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि आता हे कार्ड आपण राईट हँड साइडला मूव्ह करणार आहोत. तर राईट हँड साइडला आधीच दोन कार्ड्स आहेत 3 आणि 9. तर 6 आपल्याला त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये अरेंज करण्यासाठी 9 शी कम्पेअर करावं लागेल आणि 9 हा 6 पेक्षा मोठा असल्यामुळे 6 हे कार्ड 3 आणि 9 यांच्यामध्ये अरेंज केलं जाईल. तर तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 9 वर राईट हँड साइड आता सॉर्टेड ऑर्डर आपल्याला दाखवते आहे आणि लेफ्ट साइड जी आहे ती अनसॉर्टेड आहे. राईट हँड साइडला आता 3 कार्ड्स आपण बघू शकतोय 3, 6 आणि 9 जे प्रॉपरली ऑर्डर आहेत. त्यानंतर आपण पुढचं आणि शेवटचं कार्ड सिलेक्ट करणार आहोत ते म्हणजे 7 आणि 7 राईट हँड साइडला शिफ्ट करण्यासाठी आपल्याला 9 शी त्याचं कंपॅरिझन करावं लागेल. 9 हा 7 पेक्षा मोठा असल्यामुळे 7 आपल्याला 6 आणि 9 या दोन कार्डच्या मध्ये अरेंज करावं लागणार आहे. त्यानंतरच आपल्याला सॉर्टेड लिस्ट मिळते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे स्लाइड नंबर 11 वर तुम्ही बघू शकता आहात की लेफ्ट हँड साइड जी होती जी अनसॉर्टेड होती ती आता एम्प्टी झालेली आहे. आणि राईट हँड साइडला सगळे कार्ड्स सॉर्टेड ऑर्डर मध्ये आपण बघू शकतो आहे. तर अशा प्रकारे आपण एक एक कार्ड सिलेक्ट करून राईट साइडला त्याला त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये अरेंज करणं म्हणजेच इन्सर्शन सॉर्ट असतो. तर या ठिकाणी आपण दोन हँडचा यूज केला आहे, लेफ्ट हँड आणि राईट हँड. लेफ्ट हँड मध्ये आपले सगळे कार्ड्स जे आहेत ते अनसॉर्टेड आहेत आणि त्यातनं एक एक कार्ड सिलेक्ट करून म्हणजे सगळ्यात आधी आपण 9 हे कार्ड सिलेक्ट केलं, त्याला शिफ्ट केलं राईट हँड साइडला. त्यानंतर 3 नंबरचं कार्ड सिलेक्ट केलं, राईट हँड साइडला शिफ्ट करताना त्याला कम्पेअर केलं गेलं 9 आणि 3 शी आणि स्वॅप ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणजे 3 ला 9 च्या आधी अरेंज केलं. त्यानंतर 6 हे कार्ड सिलेक्ट केलं आणि त्यालाही राईट हँड साइडला शिफ्ट केलं. त्यानंतर 9 आणि 6 यांचं कम्पॅरिझन करून त्यातही आपण स्वॅप ऑपरेशन परफॉर्म केलं. त्यानंतर जी लिस्ट होती ती म्हणजे 3, 6 आणि 9 आणि सगळ्यात शेवटी आपण 7 हे कार्ड सिलेक्ट केलं आणि त्याला कम्पेअर केलं गेलं 9 शी आणि 7 याला अरेंज केलं गेलं ते 6 आणि 9 ह्या दोन कार्डच्या मध्ये. तर अशा प्रकारे सगळ्यात शेवटी आपल्याला राईट हँड साइडला एक सॉर्टेड लिस्ट मिळालेली आहे. तर हे आपण बघितलं की सॉर्टिंग आपण लेफ्ट आणि राईट हँडचा यूज करून कशा प्रकारे करायचं, पण हेच आपण सिंगल हँडचा यूज करूनही करू शकतो. तर हे सॉर्टिंग आपण कसं करू शकतो हे बघायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे, हे सॉर्टिंगही कशा रीतीने आपण करू शकतो हे बघूया. आपण तेच कार्ड्स परत यूज करणार आहोत सॉर्टिंगसाठी, फक्त आपण सिंगल हँडचा इथे यूज करणार आहोत. या केसमध्ये आपण जे सेट ऑफ कार्ड्स आहेत त्यांना दोन सबसेटमध्ये डिवाइड करणार आहोत. दोन सबसेट्स म्हणजे सॉर्टेड सबसेट म्हणजे सॉर्टेड पार्ट आणि अनसॉर्टेड सबसेट म्हणजे अनसॉर्टेड पार्ट, असे दोन सबसेट्समध्ये डिवाइड करणार आहोत. स्लाइड नंबर 13 वर तुम्ही बघू शकता आहात की एक वर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे आणि त्याच्या राईट हँड साइडला हे सगळे कार्ड्स आहेत जे अनसॉर्टेड आहेत. तर ही जी लाईन आहे जी आपण ड्रॉ केलेली आहे ती म्हणजे एक बाउंड्री आहे, सॉर्टेड आणि अनसॉर्टेड पार्ट मधली एक बाउंड्री अशी आपण कन्सिडर करणार आहोत. सुरुवातीला सगळे कार्ड्स हे अनसॉर्टेड पार्ट किंवा अनसॉर्टेड सबसेट जो आहे त्यातच असतात आणि जो सॉर्टेड पार्ट असतो तो एम्प्टी असतो. त्यानंतर अनसॉर्टेड पार्ट मधून एक एक कार्ड आपण सिलेक्ट करतो आणि त्या कार्डला आपण सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करतो. स्लाइड नंबर 14 वर तुम्ही बघू शकता आहात की आपण 9 हे कार्ड सिलेक्ट केलं आणि त्याला सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट केलं. तर सॉर्टेड पार्ट मध्ये आता एक कार्ड आहे 9 आणि अनसॉर्टेड पार्ट मध्ये 3 कार्ड्स आहेत 3, 6 आणि 7. त्यानंतर पुढचं कार्ड आपण सिलेक्ट करणार आहोत ते आहे 3 आणि त्याला आपण इन्सर्ट करणार आहोत सॉर्टेड पार्ट मध्ये. आणि हे आहे जे कार्ड आहे 3 हे आपल्याला 9 च्या आधी इन्सर्ट करावं लागेल कारण 9 हा 3 पेक्षा मोठा आहे. त्यामुळे ते इन्सर्ट करताना आपण ते कम्पेअर करून आणि मग 3 हा 9 च्या आधी इन्सर्ट करायचा. हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 15 वर. त्यानंतरचं कार्ड आहे 6 जे आपण अनसॉर्टेड पार्ट मधनं सिलेक्ट करणार आहोत आणि त्याला इन्सर्ट करायचं आहे सॉर्टेड पार्ट मध्ये. या ठिकाणी आपल्याला 6 हा इन्सर्ट करावा लागणार आहे 3 आणि 9 या दोन कार्ड्सच्या मध्ये कारण 6 हा 3 पेक्षा मोठा आहे पण 9 पेक्षा लहान आहे. त्यामुळे 6 ला इन्सर्ट करावा लागेल 3 आणि 9 या दोन कार्डच्या मध्ये. तर आता जो सॉर्टेड पार्ट आहे त्यात 3 कार्ड्स आहेत 3, 6 आणि 9 आणि अनसॉर्टेड पार्ट मध्ये एकच कार्ड आहे 7. स्लाइड नंबर 17 वर तुम्ही बघू शकता आहात की आता आपण सगळ्यात शेवटचं जे कार्ड आहे 7 हे सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याला आता आपण इन्सर्ट करणार आहोत सॉर्टेड पार्ट मध्ये. पण हे कार्ड इन्सर्ट आपण कुठे करणार आहोत? तर 7 कार्ड आपण इन्सर्ट करणार आहे 6 आणि 9 यांच्या मध्ये कारण 7 हा 6 पेक्षा मोठा आहे पण 9 पेक्षा लहान आहे. त्यामुळे 6 आणि 9 या दोन्ही कार्डच्या मध्ये आपल्याला 7 ला इन्सर्ट करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण अनसॉर्टेड पार्ट मधून एक एक कार्ड सिलेक्ट करून त्याला इन्सर्ट करत गेलो सॉर्टेड पार्ट मध्ये. आणि आता सॉर्टेड पार्ट मध्ये 4 ही आपले कार्ड्स आहेत ते म्हणजे 3, 6, 7 आणि 9 आणि अनसॉर्टेड पार्ट एम्प्टी आहे. तर अशा प्रकारे आपण सिंगल हँडचा यूज करूनही कोणतेही एलिमेंट्स सॉर्ट करू शकतो. तर आताच आपण कार्ड्सचं जे एक्झाम्पल बघितलं यात आपण दोन टाइप्स बघितले. आपण लेफ्ट आणि राईट या दोन्ही हँडचा यूज करून सॉर्टिंग करू शकतो, त्याचप्रमाणे सिंगल हँडचा यूज करूनही सॉर्टिंग करता येतं हे आपण बघितलं. तर लेफ्ट आणि राईट हँड यूज करून आपण कशाप्रकारे सॉर्टिंग केलं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. म्हणजे लेफ्ट हँड साईडला सगळे अनसॉर्टेड कार्ड्स किंवा जे आयटम्स आहेत ते ठेवायचे आणि राईट हँड साईड किंवा राईट हँड हा इनिशियली एम्प्टी असणार आहे. त्यानंतर लेफ्ट हँड मधून किंवा लेफ्ट साईड वरून एक एक कार्ड सिलेक्ट करून त्याला राईट साईडला इन्सर्ट करायचं आहे. पण राईट साईड मध्ये जेव्हा आपण कार्ड इन्सर्ट करतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला त्या कार्ड्सला सॉर्टेड ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं, काही ठिकाणी त्यांची पोझिशन चेंज करावी लागते म्हणजे स्वॅपिंग हे ऑपरेशन आपल्याला करावं लागतं. तर लेफ्ट हँड साईड मधून राईट हँड साईडला आपण जेव्हा कार्ड इन्सर्ट करतो तेव्हा हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. असं नाहीये की आपण लेफ्ट हँड साईडने कार्ड सिलेक्ट करतोय आणि त्याला फक्त राईट साईड मध्ये अरेंज करत जातोय. असं करणं म्हणजे सॉर्टिंग होत नाही, तर आपल्याला ते एका ऑर्डर मध्ये सॉर्ट करायचे असतात. त्याचमुळे आपण कंपॅरिझनही केलं पाहिजे आणि जर गरज असेल तर स्वॅपिंगही करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण लेफ्ट हँड राईट साईड किंवा राईट हँड चा यूज करून सॉर्टिंग करू शकतो. त्याचप्रमाणे जर सिंगल हँडचा यूज करून आपण सॉर्टिंग करणार असू तर त्यावेळेस आपण काय करतो, त्या सेटला जे एलिमेंट्स असतील किंवा जे कार्ड्स असतील त्या कार्ड्सच्या सेटला आपण दोन सबसेट्स मध्ये डिवाइड करतो, सॉर्टेड सबसेट आणि अनसॉर्टेड सबसेट. तर सगळ्यात सुरुवातीला जे कार्ड्स असतात ते अनसॉर्टेड पार्ट मध्ये असतात आणि आपण तिथे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आणि ही जी व्हर्टिकल लाईन असते ती अनसॉर्टेड आणि सॉर्टेड पार्ट मधली बाउंड्री असते. त्यानंतर जे अनसॉर्टेड पार्ट मधले एलिमेंट्स आहेत किंवा कार्ड्स आहेत त्याला आपण एक एक करून सिलेक्ट करतो आणि सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करत जातो. आणि इथेही आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सॉर्टेड पार्ट मधले जेही एलिमेंट्स आहे त्यांना एका प्रॉपर ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. तर या ठिकाणीही आपल्याला कंपॅरिझन आणि स्वॅपिंग करावंच लागतं. तर हे एक्झाम्पल आपण ह्यासाठी बघितले की इन्सर्शन सॉर्टची आपण जी मेन आयडिया बघितली होती की इन्सर्शन सॉर्ट कशाप्रकारे त्याचं वर्क करत असतो यासाठी आपण हे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि यावरून तुम्हाला इन्सर्शन सॉर्ट म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच. आता आपण एक अॅरे कन्सिडर करणार आहोत जो अॅरे आपल्याला इन्सर्शन सॉर्टने सॉर्ट करायचा आहे. तो अॅरे तुम्हाला दिलेला आहे स्लाइड नंबर 20 वर. त्या अॅरे मध्ये एलिमेंट्स आहेत 4 आणि ते एलिमेंट्स म्हणजे 19, 12, 5 आणि 7. हा अॅरे आहे आणि याला आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. 19 हा इंडेक्स 0 वर स्टोअर केलेला आहे, 12 आहे इंडेक्स 1 वर, 5 आहे इंडेक्स 2 वर आणि 7 इंडेक्स 3 वर स्टोअर केलेला आहे. सगळ्यात पहिले आपण पहिले दोन नंबर जे आहे ते कन्सिडर करणार आहोत. पहिले दोन नंबर्स म्हणजे 19 आणि 12. हे नंबर आपण कन्सिडर करताना आपल्या लक्षात येत आहे की 12 हा नंबर 19 पेक्षा लहान आहे, त्यामुळेच आपल्याला 19 आणि 12 यांची पोझिशन स्वॅप करावी लागणार आहे. त्यामुळेच 12 हा जो नंबर आहे जो आधी इंडेक्स 1 वर होता पण आता आपण स्वॅप ऑपरेशन परफॉर्म केल्यामुळे 12 येणार आहे इंडेक्स 0 वर आणि 19 जाणार आहे इंडेक्स 1 वर. तर हे पहिले दोन नंबर आपण सॉर्ट केले. त्यानंतर आपण तिसरा एलिमेंट बघणार आहोत जो आहे 5. तर 5 ला त्याच्या प्रॉपर पोझिशन वर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला दोन कंपॅरिझन्स करावे लागणार आहेत. 5 चं पहिलं कंपॅरिझन होईल 19 शी. 19 हा इंडेक्स 1 वर स्टोअर आहे आणि 5 आहे इंडेक्स 2 वर. 5 हा 19 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला त्यांची पोझिशन स्वॅप करावी लागणार आहे. त्यामुळे 5 येईल इंडेक्स 1 वर आणि 19 जाईल इंडेक्स 2 वर. त्यानंतर आपल्याला 5 हा परत कंपेअर करावा लागणार आहे 12 शी. 12 आहे इंडेक्स 0 वर आणि 5 आहे इंडेक्स 1 वर. तर 5 हा परत 12 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला परत 5 आणि 12 यांची पोझिशन स्वॅप करावी लागणार आहे. त्यामुळे आता 5 आहे इंडेक्स 0 वर, 12 आहे इंडेक्स 1 वर आणि 19 आहे इंडेक्स 2 वर. त्यानंतर आपण शेवटचा आणि चौथा जो एलिमेंट आहे तो कन्सिडर करणार आहोत, जो आहे 7 आणि 7 ची इंडेक्स आहे 3. आता 7 ला आपल्याला त्याच्या प्रॉपर पोझिशन वर इन्सर्ट करण्यासाठी परत दोन कंपॅरिझन्स करावे लागणार आहेत. सगळ्यात आधी 7 ला कंपेअर केलं जाईल 19 बरोबर. 19 हा 7 पेक्षा मोठा असल्यामुळे त्यांची पोझिशन स्वॅप केली जाईल, म्हणजे 7 ची इंडेक्स असेल 2 आणि 19 ची असेल 3. त्यानंतर 7 ला कंपेअर केलं जाईल 12 ची. 12 हा परत 7 पेक्षा मोठा असल्यामुळे त्यांची पोझिशन स्वॅप केली जाईल आणि आता 7 ची इंडेक्स आहे 1 आणि 12 ची आहे 2. आणि 7 आता त्याच्या करेक्ट पोझिशनला इन्सर्ट झालेला आहे, कारण 7 हा 5 पेक्षा मोठा असल्यामुळे तो त्याच्या करेक्ट पोझिशनला आहे. स्लाइड नंबर 20 वर तुम्हाला लास्ट ॲरे दिसतो आहे, तो सॉर्टेड ॲरे आहे. यात 5 आहे इंडेक्स 0 ला, 7 आहे इंडेक्स 1 ला, 12 आहे इंडेक्स 2 आणि 19 इंडेक्स 3 ला. तर अशा प्रकारे आपल्याला हा असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट केलेला ॲरे मिळालेला आहे. हे करण्यासाठी आपल्याला कंपॅरिझन्स करावे लागतात, त्यांच्या पोझिशनचं स्वॅपिंग करावं लागतं किंवा काही नंबर्सला शिफ्टही करावं लागतं. आणि हे स्वॅपिंग आणि शिफ्टिंग ऑपरेशन परफॉर्म केल्यामुळेच इन्सर्शन सॉर्टला थोडा जास्त वेळ लागतो सॉर्ट कम्प्लीट करण्यासाठी. आता स्लाइड नंबर 21 वर तुम्हाला जो कोड दिलेला आहे त्यात आपण सॉर्टिंगचं एक रुटीन यूज केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे इन्सर्शन सॉर्ट. त्याचे पॅरामीटर्स आहे ॲरे आणि त्याची साईज. त्यानंतर त्यात काही लोकल व्हेरिएबल्स आपण यूज केलेले आहे, जसं पोझिशन म्हणजेच POS, काउंट आणि व्हॅल्यू. त्यानंतर या लोकल व्हेरिएबल्स नंतर आपण एक फॉर लूप डिफाईन केलेलं आहे. ते फॉर लूप स्टार्ट होतं जेव्हा काउंटची व्हॅल्यू ही 1 असेल त्यावेळेस. त्यानंतर आपण काउंटची व्हॅल्यू म्हणजेच जे वॅल इज इक्वल्स टू ॲरे ऑफ काउंट आहे, तर या ठिकाणी आपण त्या काउंटची व्हॅल्यू वॅल म्हणजेच व्हॅल्यू या लोकल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करत असतो. आणि ही जी व्हॅल्यू असते ही त्याची प्रॉपर पोझिशन, लेफ्ट हँड साईडला जो सॉर्टेड पोर्शन असतो ॲरेचा, त्यामध्ये त्याची प्रॉपर पोझिशन फाइंड करण्यासाठी यूज केली जाते. पण ही पोझिशन फाइंड करण्यासाठी आपल्याला आणखीन एका फॉर लूपची गरज पडते, जे तुम्ही बघू शकता आहात प्रोग्राम मध्ये दाखवलेलं आहे. आणि हे जे लूप आहे, सेकंड फॉर लूप जे आहे, ते स्टार्ट होतं काउंट मायनस 1 पासून आणि डिक्रीज होत जातं ते 0 पर्यंत. त्यानंतर ह्या फॉर लूपच्या बॉडीमध्ये म्हणजे फॉर लूपची जी बॉडी आहे त्यात आपण कंपॅरिझन केलेलं आहे. यात आपण व्हॅल या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे तिला कम्पेअर केलेलं आहे करंट पोझिशन जी आहे ॲरेची तिच्या सोबत, म्हणजेच ॲरे ऑफ पोझिशन आणि व्हॅल यांचं कंपॅरिझन आपण सेकंड फॉर लूपच्या बॉडीत केलेलं आहे. आणि जर व्हॅल या व्हेरिएबलची व्हॅल्यू ॲरे ऑफ पोझिशनपेक्षा लेस असेल तर ती व्हॅल्यू म्हणजेच व्हॅल व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असेल ती लेफ्ट पोझिशनमध्ये स्टोअर केली जाईल. म्हणजेच ॲरे ऑफ पोझिशन हे जे आहे त्यात व्हॅल व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टोअर केली जाईल. त्याचमुळे आपल्याला ॲरे ऑफ पोझिशनची जी व्हॅल्यू आहे ती राईट साईडला शिफ्ट करावी लागते, जेणेकरून जी नवीन व्हॅल्यू आहे म्हणजे व्हॅल व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती लेफ्ट साईडला इन्सर्ट केली जाईल. अशा प्रकारे ते त्याचं फंक्शन परफॉर्म करत असतं. म्हणजे आधी आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, त्यानंतर पहिलं फॉर लूप चालू होतं ते काउंट इक्वल टू वन पासून, त्यानंतर व्हॅल्यू आणि अॅरेची जी करंट पोझिशन असते त्यांचं कम्पॅरिझन केलं जातं. त्यानंतर सेकंड फॉर लूप आपण स्टार्ट करतो काउंट मायनस वन टू झिरो पर्यंत. या ठिकाणी अॅरेची पोझिशन आणि व्हॅल व्हेरिएबलची व्हॅल्यू हे कम्पेअर केलं जातं, आणि जर व्हॅल्यू लेस असेल तर ती लेफ्ट साईडला शिफ्ट केली जाते आणि अॅरे ऑफ पोझिशन राईट साईडला शिफ्ट केला जातो. तर ही जी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे किंवा आपण आता जे एक्सप्लेनेशन बघितलं या कोडचं, त्यानुसार जर आपण आधीचे एक्झाम्पल बघितलं ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर कसं होईल ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण दोन एलिमेंट्स कन्सिडर करणार आहोत. पहिले दोन एलिमेंट 19 आणि 12. 12 हा 19 पेक्षा लहान असल्यामुळे आपण 19 ला राईट साईडला शिफ्ट करणार आहोत आणि 12 हा 19 च्या पोझिशनवर इन्सर्ट केला जाईल, म्हणजे त्याची इंडेक्स झाली 0. त्यानंतर आपण इंडेक्स 2 कडे जाणार आहोत, जिथे एलिमेंट आहे 5. 5 हा एलिमेंट आधीचे जे दोन एलिमेंट्स आहेत 19 आणि 12 जे लेफ्ट साईडला आहेत 5 च्या, या दोन्ही एलिमेंटपेक्षा 5 हा लहान असल्यामुळे 5 ला सगळ्यात पहिल्या पोझिशनवर इन्सर्ट केलं जाईल. आणि 5 ला सगळ्यात पहिल्या पोझिशनला इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला 12 आणि 19 हे दोन्ही एलिमेंट्स राईट साईडला शिफ्ट करावे लागतात. आणि हे शिफ्टिंग ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर इंडेक्स 0 वर एलिमेंट येणार आहे 5. आणि फायनली आपण पोहोचणार आहोत शेवटच्या नंबरला जो आहे 7. इथे हे 7 हा 12 आणि 19 जे लेफ्ट साईडला आहेत त्या दोन्ही एलिमेंटपेक्षा लहान आहे, त्यामुळे 7 ला आपल्याला इंडेक्स 1 वर इन्सर्ट करावं लागणार आहे. आणि या इन्सर्शनसाठी 12 आणि 19 हे राईट साईडला शिफ्ट करावे लागतील, त्यानंतरच 7 हा इंडेक्स 1 पोझिशनला इन्सर्ट केला जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला सॉर्टेड अॅरे सगळ्यात शेवटी मिळतो, आणि तो त्या अॅरेतले एलिमेंट्स असतील 5, 7, 12 आणि 19. तर यावरून तुम्हाला ते एक्झाम्पल म्हणजे तो अॅरे आपण कशा प्रकारे असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करतो ते जाणून घेतलं. त्यानंतर जो आपण प्रोग्राम कोड बघितला, जर त्यानुसार आपण त्या अॅरेला सॉर्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झालेला अॅरे मिळतो. तर हे दोन्ही ऑपरेशन्स आणि तो कोड तुमच्या लक्षात आला असेलच, हो ना? मग आपण आणखीन एखादं एक्झाम्पल बघायचं का? आपण आधी जो प्लेइंग कार्ड्सचं जे एक्झाम्पल बघितलं होतं ज्यात आपण लेफ्ट आणि राईट असे दोन्ही हँड्स यूज करून सॉर्टिंग केलं होतं, त्या टाईपचं आता आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. आपल्याला एक डेटा सेट दिलेला आहे आणि त्याची त्या डेटा सेटमध्ये 5 एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट्स आहेत 9, 7, 5, 3, 1 आणि यांना आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं आहे. ते एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 23 वर. आता आपण बघूया की हे एक्झाम्पल आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत. आपण प्लेइंग कार्डचं जे एक्झाम्पल बघितलं होतं त्यात आपण दोन टाइप्स बघितले होते, लेफ्ट आणि राईट हँड दोन्हीचा यूज करून सॉर्टिंग करणं आणि फक्त सिंगल हँडचा यूज करून आपण कशा प्रकारे सॉर्टिंग करू शकतो हे आपण बघितलं होतं. तर ज्यावेळेस आपण सिंगल हँडचा यूज करतो त्यावेळेस आपण त्या डेटा सेटला दोन सबसेट्समध्ये डिवाइड करतो, सॉर्टेड सबसेट आणि अनसॉर्टेड सबसेट. तर आपण आता जे एक्झाम्पल बघणार आहोत ते ह्याच टाईपचं आहे, म्हणजे युझिंग सिंगल हँड आपण ते तो डेटा सेट कशा प्रकारे सॉर्ट करणार आहोत हे जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याकडे जो अॅरे आहे तो डिवाइड केला जाईल दोन पार्ट्समध्ये, सॉर्टेड पार्ट आणि अनसॉर्टेड पार्ट. तर सुरुवातीला सॉर्टेड पार्ट हा एम्प्टी असणार आहे आणि अनसॉर्टेड पार्टमध्ये जे एलिमेंट्स आहेत आपले ते असणार आहेत, म्हणजेच 9, 7, 5, 3 आणि 1. हे तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 23 वरच. त्यानंतर पहिल्या पास मध्ये अनसॉर्टेड पार्ट मधला जो पहिला एलिमेंट आहे तो आपण कन्सिडर करणार आहोत. म्हणजे हा जो एलिमेंट आहे 9, त्याला आपण अनसॉर्टेड पार्ट मधून रिमूव्ह करून सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करणार आहोत. आणि हे करण्यासाठी आपल्याला कोणताही कंपॅरिझन करावं लागणार नाही, कारण तो एलिमेंट इटसेल्फ सॉर्टेड एलिमेंट आहे, त्यामुळे तो जसाच्या तसा सॉर्टेड पार्ट मध्ये आपण इन्सर्ट करणार आहोत आणि त्याची इंडेक्स आहे 1. हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 24 वर. त्यानंतर सेकंड पास मध्ये आपण नेक्स्ट जो एलिमेंट आहे तो कन्सिडर करूया आणि तो एलिमेंट आहे 7. 7 नंबरची जी इंडेक्स आहे ती आहे 2. त्यानंतर आपण 7 हा अनसॉर्टेड पार्ट मधून रिमूव्ह करून सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करणार आहोत, पण या ठिकाणी आपल्याला सिंगल कंपॅरिझन करावं लागणार आहे. तर हे कंपॅरिझन आहे 9 बरोबर, म्हणजे 7 कम्पेअर केला जाईल 9 शी, आणि 9 हा 7 पेक्षा मोठा असल्यामुळे आपण 9 ला राईट साइडला शिफ्ट करणार आहोत, ज्यामुळे 7 त्याच्या प्रॉपर पोझिशनवर इन्सर्ट केला जाईल. म्हणजेच आता 7 ची इंडेक्स आहे 1 आणि 9 ची इंडेक्स आहे 2, आणि हे दोन्ही एलिमेंट सॉर्टेड पार्ट मध्ये आहेत. आणि आता अनसॉर्टेड पार्ट मधले एलिमेंट्स जे आहेत ते म्हणजे 5, 3 आणि 1, आणि हेही तुम्ही स्लाइड नंबर 24 वरच बघू शकता आहात. त्यानंतर तिसऱ्या पास मध्ये आपण तिसरा जो एलिमेंट आहे तो कन्सिडर करणार आहोत, तो एलिमेंट आहे 5, आणि 5 या एलिमेंटची इंडेक्स आहे 3. तर 5 हा जो एलिमेंट आहे हा आपण अनसॉर्टेड पार्ट मधून रिमूव्ह करून सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करणार आहोत, पण ह्या इन्सर्शन साठी आपल्याला दोन कंपॅरिझन परफॉर्म करावे लागतील. सगळ्यात आधी 5 हा कम्पेअर केला जाईल 9 बरोबर. 9 हा 5 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे 9 ला राईट साइडला शिफ्ट करून 5 हा 9 च्या पोझिशनवर प्लेस केला जाईल. त्यानंतर 5 आणि 7 या दोघांची कंपॅरिझन केली जाईल, आणि या ठिकाणीही 7 5 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे 7 ला राईट साइडला शिफ्ट केलं जाईल आणि 5 त्याच्या प्रॉपर पोझिशनवर इन्सर्ट केला जाईल. म्हणजेच 5 इन्सर्ट केला जाईल इंडेक्स 1 वर, आणि 7 आणि 9 ला आपण राईट साइडला शिफ्ट केल्यामुळे त्यांची इंडेक्स असणार आहे 2 आणि 3. तर आता सॉर्टेड पार्ट मध्ये 3 एलिमेंट्स आहे 5, 7, 9, आणि अनसॉर्टेड पार्ट मध्ये 2 एलिमेंट्स आहेत 3 आणि 1. हे तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 25 वर. त्यानंतर चौथ्या पास मध्ये आपण चौथा एलिमेंट कन्सिडर करणार आहोत, तो एलिमेंट आहे 3, आणि 3 ची इंडेक्स आहे 4. 3 ला जर आपल्याला सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला 3 कंपॅरिझन्स परफॉर्म करावे लागतील. 3 ला अनसॉर्टेड पार्ट मधून रिमूव्ह करून सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करण्यासाठी पहिलं जे कंपॅरिझन केलं जाईल ते 9 बरोबर. 9 हा 3 पेक्षा मोठा असल्यामुळे 9 ला राईट साइडला शिफ्ट केलं जाईल आणि 3 ते 9 च्या पोझिशनवर इन्सर्ट केला जाईल. त्यानंतर 3 आणि 7 यांचं कंपॅरिझन होईल. इथेही 7 मोठा असल्यामुळे त्याला राईट साइडला शिफ्ट करून 3 7 च्या पोझिशनवर इन्सर्ट केला जाईल. त्यानंतर 5 आणि 3 यांचं कंपॅरिझन होईल, आणि 5 3 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे त्यालाही राईट साइडला शिफ्ट करून 3 त्याच्या प्रॉपर पोझिशनवर प्लेस केला जाईल. म्हणजे 3 ची इंडेक्स असणार आहे 1, आणि 5, 7, 9 यांना आपण राईट साइडला शिफ्ट केल्यामुळे त्यांची इंडेक्स होईल 2, 3 आणि 4. तर सॉर्टेड पार्ट मधले एलिमेंट्स आहेत 3, 5, 7, 9, आणि अनसॉर्टेड पार्ट मध्ये आता एकच एलिमेंट आहे तो म्हणजे 1. पास 4 ची ही डायग्राम तुम्हाला स्लाइड नंबर 25 वरच बघायला मिळेल. त्यानंतर शेवटचा म्हणजे पास 5 जो आहे यात आपण एलिमेंट कन्सिडर करणार आहोत 1, ज्याची इंडेक्स आहे 5. तर अनसॉर्टेड पार्ट मधला जो एलिमेंट आहे वन, त्याला रिमूव्ह करून आपल्याला सॉर्टेड पार्ट मध्ये जर इन्सर्ट करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला चार कंपॅरिझन्स करावे लागणार आहेत. सगळ्यात आधी कंपॅरिझन केलं जाईल 9 बरोबर. 9 1 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे 9 ला राईट साईडला शिफ्ट केलं जाईल. त्यानंतर 1 आणि 7 यांचं कंपॅरिझन होईल. 7 ग्रेटर असल्यामुळे त्यालाही राईट साईडला शिफ्ट केलं जाईल. त्यानंतर 5 आणि 1 चं कंपॅरिझन होईल. यात देखील 5 ला राईट साईडला शिफ्ट केलं जाईल. आणि सगळ्यात शेवटी 1 आणि 3 यांचं कंपॅरिझन करून 3 ला राईट साईडला शिफ्ट केलं जाईल आणि 1 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला म्हणजेच इंडेक्स 1 ला इन्सर्ट केला जाईल. आणि जे एलिमेंट्स होते 3, 5, 7, 9 ह्या चारही एलिमेंट्सला आपण राईट साईडला शिफ्ट केल्यामुळे त्यांची इंडेक्स व्हॅल्यू चेंज झालेली आहे, ती म्हणजे 2, 3, 4, 5. तर पास 5 चं ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर आपल्याला सॉर्टेड नंबर्स मिळालेले आहेत. पास 5 तुम्हाला दाखवलेला आहे स्लाइड नंबर 26 वर. अशा प्रकारे आपल्याला तो डेटा सेट असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करण्यासाठी 5 पासेस ची गरज पडली. त्यानंतर स्लाइड नंबर 27 वर तुम्हाला एक टेबल दाखवलेला आहे. त्यात आपण इन्सर्शन सॉर्टचं समरायझेशन दाखवलेलं आहे, म्हणजे कोणत्या पासमध्ये आपल्याला किती नंबर ऑफ कंपॅरिझन्स करावे लागले हे त्या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. पहिल्या पासमध्ये आपण 0 कंपॅरिझन्स केले, दुसऱ्या पासमध्ये 1 कंपॅरिझन केलं गेलं म्हणजे 7 आणि 9 चं. त्यानंतर थर्ड पासमध्ये 2 कंपॅरिझन्स झाले, 5 या एलिमेंटचं 7 आणि 9 शी कंपॅरिझन केलं गेलं. त्यानंतर फोर्थ पासमध्ये 3 कंपॅरिझन झाले, म्हणजे एलिमेंट 3 ला कम्पेअर केलं 5, 7 आणि 9 बरोबर. त्यानंतर शेवटचा आणि पाचवा जो पास आहे त्यात 4 कंपॅरिझन झाले, म्हणजे एलिमेंट 1 जो आहे त्याला आपण कम्पेअर केलं 3, 5, 7 आणि 9 या बरोबर. तर अशा प्रकारे आपण कोणत्या पासमध्ये किती कंपॅरिझन्स केले हे आपण नंबर ऑफ कंपॅरिझन या कॉलममध्ये बघू शकतो आहे. आणि सगळ्यात शेवटी जी व्हॅल्यू आपण बघतो आहे 10, ही म्हणजे टोटल नंबर ऑफ कंपॅरिझन्स दाखवलेले आहेत. प्रत्येक पासमध्ये आपण जितके कंपॅरिझन्स केले त्या सगळ्याची ऍडिशन आपण करून टोटल कंपॅरिझन्स किती करावे लागले हे दाखवलेलं आहे. आणि मला वाटतंय की हे ह्या एक्झाम्पलवरून तुम्हाला सॉर्टिंग किंवा जो डेटा सेट दिलेला असेल त्याला कशा प्रकारे सॉर्ट करायचं हे लक्षात आलं असेलच. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया ज्यामुळे तुमचं इन्सर्शन सॉर्ट अगदी क्लिअर होईल. स्लाइड नंबर 28 वर तुम्हाला एक डेटा सेट दिलेला आहे ज्यात 4 एलिमेंट्स आहेत आणि ते एलिमेंट्स म्हणजे 5, 2, 1, 3. आणि या डेटा सेटलाही आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्येच सॉर्ट करायचं आहे. इथेही आपण ऍरेला 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत, सॉर्टेड पार्ट आणि अनसॉर्टेड पार्ट. इनिशियली सॉर्टेड पार्ट हा एम्प्टी असणार आहे आणि अनसॉर्टेड पार्ट मध्ये डेटा सेट मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते असतील. आता पास 1 मध्ये अनसॉर्टेड पार्ट मधला जो पहिला एलिमेंट आहे 5 हा तिथून रिमूव्ह करून आपल्याला सॉर्टेड मध्ये इन्सर्ट करायचा आहे. आणि या इन्सर्शन साठी आपल्याला कोणतंही कंपॅरिझन करण्याची गरज नाहीये, एकच एलिमेंट आहे आणि तो सॉर्टेडच आहे, त्यामुळे कोणत्याही कंपॅरिझनची आपल्याला गरज पडणार नाहीये. त्यानंतर आपण जाणार आहोत सेकंड एलिमेंटकडे जो आहे 2. तर अनसॉर्टेड पार्ट मधला सेकंड एलिमेंट 2 हा आपण तिथून रिमूव्ह करून इन्सर्ट करणार आहोत सॉर्टेड पार्ट मध्ये. पण या इन्सर्शन साठी आपल्याला 2 ला कम्पेअर करावं लागेल 5 शी आणि 5 2 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे 5 ला राईट साईडला शिफ्ट करायचं आणि 2 ला त्याच्या प्रॉपर पोझिशनवर इन्सर्ट करायचं. म्हणजे आता 2 ची इंडेक्स असणार आहे 1 आणि 5 चा इंडेक्स असेल 2. सॉर्टेड पार्ट मध्ये आता 2 एलिमेंट्स आहेत 2 आणि 5 आणि अनसॉर्टेड पार्ट मध्येही 2 एलिमेंट्स आहेत 1 आणि 3. हे तुम्ही बघू शकता स्लाइड नंबर 29 वर. त्यानंतर थर्ड पास मध्ये आपण पुढचा एलिमेंट कन्सिडर करणार आहोत जो आहे वन. वन ला अनसॉर्टेड पार्ट मधून आपण रिमूव्ह करून सॉर्टेड पार्ट मध्ये इन्सर्ट करणार आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला दोन कंपॅरिझन करावे लागतील. पहिलं कंपॅरिझन केलं जाईल वन आणि फाईव्हचं. फाईव्ह वन पेक्षा मोठा असल्यामुळे फाईव्हला आपण राईट साईडला शिफ्ट करणार आहोत. त्यानंतर टू आणि वन यांचंही कंपॅरिझन केलं जाईल. आणि या ठिकाणीही टू हा वन पेक्षा मोठा असल्यामुळे टूलाही आपण राईट साईडला शिफ्ट करणार आहोत. त्यानंतर वन हा त्याच्या प्रॉपर पोझिशनवर इन्सर्ट होईल. म्हणजे वनची इंडेक्स असेल वन, टू आणि फाईव्हची इंडेक्स असेल टू आणि थ्री. त्यानंतर शेवटचा जो पास आहे फोर्थ नंबरचा पास, या ठिकाणी आपण शेवटचा एलिमेंट कन्सिडर करणार आहोत जो आहे थ्री. थ्रीला आपण अनसॉर्टेड पार्ट मधून रिमूव्ह करणार आहोत आणि सॉर्टेड मध्ये इन्सर्ट करणार आहोत. या इन्सर्शन साठी आपल्याला थ्रीला फाईव्हशी कम्पेअर करावं लागेल. फाईव्ह हा थ्रीपेक्षा मोठा असल्यामुळे फाईव्हला राईट साईडला शिफ्ट करावं लागेल. आणि टू आणि थ्रीचं कम्पॅरिझन करून आपल्याला असं लक्षात येत आहे की थ्री हा टू पेक्षा मोठा आहे. म्हणजे थ्री हा त्याच्या प्रॉपर पोझिशन मध्ये इन्सर्ट झालेला आहे. त्यामुळे थ्रीची इंडेक्स आहे थ्री आणि फाईव्हची इंडेक्स आहे फोर. तर चौथ्या पास नंतर आपल्याला सॉर्टेड डेटा सेट मिळालेला आहे तो म्हणजे वन टू थ्री आणि फाईव्ह. आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत इन्सर्शन सॉर्टचं. आपण बघितलं की इन्सर्शन सॉर्ट हा पहिला एलिमेंट सगळ्यात आधी कन्सिडर करतो आणि हा जो पहिला एलिमेंट असतो तो नेहमी सॉर्टेडच असतो. त्यानंतर आपण पहिले दोन्ही एलिमेंट्स कन्सिडर करतो आणि त्या दोन एलिमेंट्सला कम्पेअर करतो. जर ह्या हे दोन एलिमेंट्स त्यांच्या प्रॉपर पोझिशनला असतील तर त्यांना आपल्याला स्वॅप करण्याची गरज पडत नाही. पण जर सेकंड एलिमेंट हा फर्स्ट एलिमेंटपेक्षा लहान असेल तर आपल्याला ह्या दोन्ही एलिमेंट्सला म्हणजे त्यांच्या पोझिशनला स्वॅप करावं लागतं. त्यानंतर आपण थर्ड एलिमेंट कन्सिडर करतो आणि त्या एलिमेंटला कम्पेअर केलं जातं सेकंड एलिमेंट बरोबर. इथेही जर थर्ड एलिमेंट सेकंड एलिमेंटपेक्षा लहान असेल तर आपण स्वॅपिंग करतो आणि जर तो एलिमेंट मोठा असेल तर आपल्याला स्वॅपिंग करण्याची गरज पडत नाही. अशा प्रकारे आपण एक एक एलिमेंट कन्सिडर करतो आणि तो ऍरे किंवा तो डेटा सेट सॉर्ट केला जातो. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. ते एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे स्लाइड नंबर 32 वर. इथे आपण एक ऍरे बघू शकतो आहे ज्याची साईज आहे 8 आणि त्या ऍरे मधले एलिमेंट्स आहेत 24, 13, 9, 64, 7, 23, 34 आणि 47. या ऍरेला आपल्याला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचं आहे. आता आपण या ऍरेवर इन्सर्शन सॉर्ट अप्लाय करणार आहोत. आपण आधी एलिमेंट कन्सिडर केलेला आहे 24 आणि हा एकच एलिमेंट असल्यामुळे तो स्वतः एका सॉर्टेड ऑर्डर मध्येच आहे. त्यानंतर आपण सेकंड एलिमेंट कन्सिडर करणार आहोत जो आहे 13 आणि त्याची इंडेक्स आहे 2. आता 13ला 24 बरोबर कम्पेअर केलं जाईल आणि या केसमध्ये 13 हा 24 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला या दोन्ही एलिमेंट्सची पोझिशन स्वॅप करावी लागणार आहे. म्हणजेच 13 येईल आता इंडेक्स 1 वर आणि 24ची इंडेक्स असेल इंडेक्स 2. अशा प्रकारे हे दोन पहिले दोन एलिमेंट आपल्याला सॉर्टेड ऑर्डर मध्ये मिळालेले आहेत. त्यानंतर आपण तिसरा एलिमेंट कन्सिडर करणार आहोत तो म्हणजे 9 आणि 9 हा आहे इंडेक्स 3 वर. 9ला 24 बरोबर कम्पेअर केलं जाईल. 9 हा 24 पेक्षा लहान असल्यामुळे आधी या दोघांची पोझिशन स्वॅप केली जाईल. म्हणजे 9 येईल इंडेक्स 2 वर आणि 24 येईल इंडेक्स 3 वर. त्यानंतर परत 9ला कम्पेअर केलं जाईल 13 बरोबर. या ठिकाणी 13ही 9 पेक्षा मोठा असल्यामुळे पुन्हा या दोन्ही एलिमेंट्सची पोझिशन स्वॅप केली जाईल. यानंतर आपल्याला जी सॉर्टेड ऑर्डर मिळते ती म्हणजे 9, 13 आणि 24 ज्यांच्या इंडेक्स आहेत 1, 2 आणि 3. त्यानंतर आपण चौथा एलिमेंट कन्सिडर करणार आहोत जो आहे 64. 64ला कम्पेअर केलं जाईल 24 बरोबर आणि 64 24 पेक्षा मोठा असल्यामुळे आपल्याला स्वॅपिंग करण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर आपण पाचवा एलिमेंट कन्सिडर करणार आहोत, जो आहे सेवन. सेवनची इंडेक्स आहे फाईव्ह. सेवनला सगळ्यात आधी कम्पेअर केलं जाईल 64 बरोबर. 64 हा मोठा असल्यामुळे या दोघांची पोझिशन स्वॅप केली जाईल. त्यानंतर 7 आणि 24 कम्पेअर करून पुन्हा या दोघांची पोझिशन स्वॅप केली जाईल. त्याचप्रमाणे 13 आणि 9 बरोबरही 7 कम्पेअर केलं जाईल आणि त्याची पोझिशन स्वॅप केली जाईल. म्हणजेच 7 हा येईल इंडेक्स 1 वर, त्यानंतर 9 येईल इंडेक्स 2 वर, 13 येईल इंडेक्स 3 वर, 24 येईल इंडेक्स 4 आणि 64 येईल इंडेक्स 5 वर. तर आपल्याला हे पाच एलिमेंट्स एका सॉर्टेड ऑर्डर मध्ये मिळालेले आहेत. त्यानंतर सहावा एलिमेंट कन्सिडर केला जाईल, तो म्हणजे 23. 23 हा 64 पेक्षा लहान असल्यामुळे त्यांची पोझिशन इंटरचेंज केली जाईल. म्हणजेच 64 येईल इंडेक्स 6 वर आणि 23 जाईल इंडेक्स 5 वर. त्यानंतर परत 23 कम्पेअर केला जाईल 24 बरोबर. इथेही 24 मोठा असल्यामुळे या दोघांची पोझिशन इंटरचेंज केली जाईल. त्यानंतर 13 आणि 23 कम्पेअर करून 23 मोठा असल्यामुळे कोणतंही स्वॅपिंग केलं जाणार नाहीये, त्यामुळे 23 हा त्याच्या प्रॉपर पोझिशनला आलेला आहे. म्हणजेच आपल्याला जो अॅरे मिळतो तो म्हणजे 7, 9, 13, 23, 24 आणि 64. त्यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत सातवा एलिमेंट, जो आहे 34. 34 कम्पेअर केलं जाईल 64 बरोबर आणि 64 मोठा असल्यामुळे पुन्हा या दोन्ही एलिमेंटची पोझिशन इंटरचेंज केली जाईल. म्हणजे 64 इंडेक्स असणार आहे 7 आणि 34 इंडेक्स असेल 6. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो एलिमेंट आहे 47, हा एलिमेंट आपण कन्सिडर करणार आहोत. 47 कम्पेअर केलं जाईल 64 बरोबर आणि त्यानंतर या दोन्ही एलिमेंटची पोझिशन इंटरचेंज केली जाईल. म्हणजेच 47 येईल इंडेक्स 7 वर आणि 64 येईल इंडेक्स 8 वर. तर अशा प्रकारे आपल्याला हा अॅरे एका असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट केलेला मिळालेला आहे, ज्यातले एलिमेंट्स आहेत 7, 9, 23, 24, 34, 47 आणि 64. अशा प्रकारे हा अॅरे आपण सॉर्ट केलेला आहे असेंडिंग ऑर्डरने. तर या दोन्ही एक्झाम्पल्स वरून तुम्हाला इन्सर्शन सॉर्ट म्हणजे काय हे लक्षात आलं असेल आणि आपण कशा प्रकारे हे सॉर्टिंग कम्प्लीट करू शकतो हेही लक्षात आलं असेल. आता आपण बघूया या इन्सर्शन सॉर्टचे ऍडव्हान्टेजेस कोणते कोणते आहेत. पहिला ऍडव्हान्टेज आहे सिम्पल इम्प्लिमेंटेशन. इन्सर्शन सॉर्टचं इम्प्लिमेंटेशन करणं हे सिम्पल असतं. त्यानंतर दुसरं ऍडव्हान्टेज आहे इफिशियंट फॉर स्मॉल डेटा सेट्स. जोपर्यंत तुमचा डेटा कमी असेल तोपर्यंत इन्सर्शन सॉर्ट यूज करणं हे इफिशियंट असतं. पण तुमचा डेटा जर लार्ज असेल तर इन्सर्शन सॉर्ट यूज करणं हे तेवढं इफिशियंट नसतं. ऍडव्हान्टेजेस प्रमाणेच इन्सर्शन सॉर्टला काही डिसएडव्हान्टेजेसही असतात. आपण आताच बघितलं की इन्सर्शन सॉर्ट हा स्मॉल डेटा सेटवरच इफिशियंट असतो, त्यामुळे जर तुमच्या डेटाची साईज वाढली तर हा सॉर्ट इफिशियंट नसतो. हे त्याचं एक डिसएडव्हान्टेज आहे. त्याचप्रमाणे जसे जसे नंबर्स वाढत जातील, म्हणजे जसा जसा डेटा वाढत जाईल तसं तसं त्या सॉर्टचा किंवा त्या अल्गोरिदमचा परफॉर्मन्स डिक्रीज होत जाईल. तर हे दोन डिसएडव्हान्टेजेस आहे, इनइफिशियंट फॉर लार्ज डेटा सेट आणि एलिमेंट्स जर वाढले आपल्या डेटामधले तर त्याचा परफॉर्मन्स कमी होतो. तर हे आपण बघितलं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ इन्सर्शन सॉर्ट. आता आपण बघूया की आजच्या सेशनमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स बघितलेले आहेत. सगळ्यात आधी आपण बघितलं सॉर्टिंग म्हणजे काय, त्यानंतर सॉर्टिंगचे एक्झाम्पल्सही आपण जाणून घेतले, त्यानंतर इन्सर्शन सॉर्ट हा कशा प्रकारे वर्क करतो हे आपण बघितलं, त्यानंतर इन्सर्शन सॉर्टचं आपण रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजेच प्लेइंग कार्डचं एक्झाम्पल बघितलेलं होतं. इन्सर्शन सॉर्टने आपण अॅरेला कशा प्रकारे सॉर्ट करू शकतो हे जाणून घेतलं. त्याचप्रमाणे इन्सर्शन सॉर्टचा सी प्लस प्लस लँग्वेज मधला कोड आपण बघितला होता आणि तो कोड कशाप्रकारे एक्झिक्यूट होतो हेही आपण जाणून घेतलं होतं. त्यानंतर आपण इन्सर्शन सॉर्टचे दोन एक्झाम्पल्स बघितले होते, त्यानंतर त्याचा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले. तर हे होतं आजच्या सेशनबद्दल. थँक्यू.